पहिले पेत्र अध्याय 5। आता मी तुमच्यातील वडील जणांना आवाहन करतो। मी स्वतः एक वडील आहे आणि ख्रिस्ताच्या दुःखसहनाचा साक्षीदार आहे, तसेच भविष्यकाळात प्रकट होणाऱ्या गौरवाचा भागीदार सुद्धा आहे। तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालन पोषण करा। तुम्हाला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालन पोषण करा। तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करू नका, तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा। आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपिली आहे त्यांच्याशी एखाद्या हुकुमशहाप्रमाणे वागू नका, तर तुमच्या सर्व कळपापुढे एक उदाहरण होईल असे वागा। आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवही मुकुट देईल। त्याचप्रकारे तरुण बंधूंनो, वडील जणांच्या अधीन असा आणि तुम्ही सर्वजण लीनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा, कारण देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो पण दीनांवर कृपा करतो। देवाने योग्य वेळी तुम्हास उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा। तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो। सावध आणि जागरूक असा। तुमचा वैरी जो सैतान, तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला घ्यावा म्हणून सगळीकडे फिरत असतो, त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर राहा। कारण तुम्हाला माहीत आहे की जगभर असलेल्या बंधू भगिनींना अशाच प्रकारचे दुःख सहन करावे लागले जसे तुम्ही सध्या अनुभवित आहात। परंतु काही काळ दुःख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव ज्याने येशू ख्रिस्ताच्या अनंत काळच्या गौरवात भागीदार होण्यासाठी तुम्हाला पाचारण केले, तो स्वतः तुम्हाला पुन्हा खंबीरपणे उभे करील, तुम्हाला सामर्थ्य देईल, तुम्हाला स्थिरता देईल। त्याचे सामर्थ्य अनंत काळचे आहे। आमेन। तुम्हाला देवाच्या खऱ्या कृपेची साक्षी द्यावी व तुम्हाला उत्तेजन द्यावे म्हणून मी हे पत्र सिलवानच्या हातून थोडक्यात लिहित आहे, कारण सिलवान हा आपला विश्वासू भाऊ आहे असे मी समजतो। देवाच्या खऱ्या कृपेत दृढ राहा। तुमच्या बरोबरच देवाने निवडलेली बाबेल येथील मंडळी तुम्हाला सलाम सांगते, तसेच ख्रिस्तातील माझा पुत्र मार्क तुम्हाला सलाम सांगतो। तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा। तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हाबरोबर शांती असो।